अध्याय 14. तो 1972 मधील एप्रिलचा महिना होता आणि श्रील प्रभुपाद वृंदावनातून गेले त्या घटनेला आता 4 महिन्यांचा कालावधी लोटला होता. ते निघून गेल्यापासून मी शांत जंगलामध्ये माझी आध्यात्मिक साधना करण्यात एकाग्र झालो. लोकांना भेटण्यात आणि मला अतिप्रिय असणाऱ्या मंदिरांना भेट देण्यात वेळ घालवित होतो. संपूर्ण जीवन येथेच राहण्याची माझी इच्छा होती, परंतु माझ्या व्हिसाची मुदत संपत आली होती. वृंदावनातून आणि भारतातून जाण्याचा माझा दिवस आणखीनच जवळ येत होता. वाटत होते की खूप खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या वाटेवर असताना विस्मयकारकरित्या अगदी निराधार अवस्थेत मी भगवान श्रीकृष्णांच्या जन्मदिनी इथे आलो होतो. मी ज्याची इच्छा केली होती तो माझा आध्यात्मिक मार्ग आणि माझे परमपूज्य गुरु इथे प्रकट झाले होते. निघण्याआधी अखेरच्या दिवसांमध्ये ज्यांनी माझे हृदय जिंकले अशा सर्व लोकांना, सर्व मंदिरांना आणि पवित्र वनांना मी वंदन केले. पात्रता नसतानाही मिळालेल्या नशिबाचा प्रत्येक क्षण मी जतन करून ठेवला. निघण्याच्या काही दिवस आधीच एके दिवशी सकाळी घनश्याम बाबा, मी आणि आमचे काही मित्र त्यांच्या छोट्या खोलीवजा मंदिरात बसलो होतो. त्या सर्वांनी मला वृंदावनाचे सतत स्मरण राहील अशा अनेक भेटवस्तू देऊन माझ्यावर कृपेचा वर्षाव केला. असीम आणि माझ्या व्यतिरिक्त वृंदावनातील एकमेव पाश्चिमात्य स्त्री म्हणजे श्रीपाद बाबांची एकनिष्ठ अनुयायी राधादासी या ऑस्ट्रेलियन स्त्रीने वृंदावनातील काही परिसरांची चित्रे एका वहीत रंगवलेली होती. दूर राहून देखील वृंदावनात स्वतःच्या घरी असल्याची जाणीव व्हावी म्हणून ती वही तिने मला भेट दिली. मी आणि आसिमने माझ्या निघण्याच्या एक दिवस आधी आम्हाला सर्वात प्रिय असलेले ठिकाण गोवर्धन पर्वताला भेट दिली. हजारो वर्षांपासून तीर्थयात्री आणि साधूसंतांनी या पर्वताच्या परिक्रमा केल्या आहेत आणि या भूमीतील लहान मोठ्या दगडांचाही आदर केला आहे, कारण या ठिकाणी राधा आणि कृष्णांमधील निजी प्रेमाच्या लीला संपन्न झाल्या आहेत. श्रीकृष्ण केवळ 7 वर्षांचे असताना त्यांनी आपल्या भक्तांना विध्वंसक पावसापासून वाचवण्यासाठी हा पर्वत आपल्या बोटांवर 7 दिवसांपर्यंत अखंडपणे उचलून धरला होता. प्रशांत वने, तळी, सरोवरे, कुंड, गायी आणि शेकडो निष्ठावान भक्तांच्या सहवासात गोवर्धन पर्वताभोवती आम्ही 14 मैलांची परिक्रमा केली. मनात आनंद आणि दुःखाच्या संमिश्र भावना होत्या, कारण दुसऱ्या दिवशी मी येथून जाणार होतो. वृंदावन गावात परतल्यानंतर माझे सर्वस्व, माझा अमूल्य ठेवा असलेल्या ठिकाणांना मी भेट दिली. प्रत्येक ठिकाणावरील थोडी रज मी एका छोट्या कापडी पिशवीत जमा केली, जेणेकरून दैवी इच्छेनुसार मी जिथे जाईन तिथे माझ्यासोबत वृंदावन नेऊ शकेन. मी कृष्णाकडे प्रार्थना केली, नियती मला जिथे नेईल तिथे तुम्हाला माझ्या हृदयात सतत ठेवण्याची कृपा करून अनुमती द्यावी. त्या रात्री चांदण्यांच्या प्रकाशात यमुना किनारी अनेक तास मंत्राचा जप करीत मी बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी माझ्यासोबत वृंदावन रेल्वे स्थानकावर आसीम आला. आम्ही मथुरेला जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढलो. गाडीत बसल्यावर आम्ही आमची मने मोकळी केली आणि आवडीच्या अन्नाचा म्हणजे व्रजरोटीचा व गुळाचा आस्वाद घेतला. गरीब शेतकऱ्यांच्या या अन्नाची मला उणीव भासेल या विचारानेच माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला ठाऊक नाही या ब्रजरोटी आणि गूळ मी पुन्हा कधी पाहू शकेन का. असीम हसला आणि त्याने माझ्या हातात एक कापडी पिशवी दिली. कृपया उघडून पहा. पिशवीत व्रजरोट्या आणि गूळ होता. मथुरा रेल्वे स्थानकावर आम्ही उतरलो आणि मला भारतातून नेपाळमध्ये घेऊन जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत उभे राहिलो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर मित्र नाही माझा भाऊच आसिमला मी निरोप दिला. आम्ही अनेक अविस्मरणीय अनुभव अनुभवले होते. जशी रेल्वेगाडी धडधडत आली तसा मी माझ्या भावना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी कृष्णांनी माझ्या प्रार्थनांना प्रतिसाद दिला होता ते माझे प्रिय ठिकाण मला सोडून जावे लागत आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळले. आसिमने दिलासा देत माझे हात घट्ट धरले. अश्रू पूर्ण चेहऱ्याने तो हसला आणि आशीर्वाद देत म्हणाला, कृष्णदास, जिथे तू कृष्णाचे स्मरण करशील त्या ठिकाणी तुला वृंदावन आढळेल. मी तुझ्या परतीसाठी निश्चित प्रार्थना करीत राहीन. मी बोलू शकलो नाही, कारण विरहाच्या दुःखाने अगोदरच व्यथित झालो होतो. हात जोडून आम्ही एकमेकांना प्रणाम केला. सर्व गोष्टींबद्दल मी तुझा आभारी आहे, असे हळुवारपणे म्हणतच मी रेल्वेमध्ये चढलो. गाडी दूर जाऊ लागली तसा मी माझ्या आध्यात्मिक घराचा, वृंदावनाचा निरोप घेतला. अमेरिकन एक्सप्रेस ऑफिसमध्ये माझ्यासाठी काहीतरी असेल का असा विचार करीत मी काठमांडूपर्यंत प्रवास केला. आणि खरोखरच काहीतरी माझी वाट पाहत होते. माझ्या वडिलांना मी लिहिले होते, माझ्या परतीच्या प्रवासाची मी व्यवस्था करीन. तरी देखील मला भेटण्यास आतुर झाल्याने त्यांनी विमान प्रवासाच्या भाड्यासाठी $350 मनी ऑर्डर मला पाठवली होती. काठमांडूतील भारताच्या परराष्ट्र कार्यालयात मला 2 आठवड्यांसाठी भारतासाठीचा नवीन संक्रमण व्हिसा देण्यात आला, ज्याने मी विमानाने नवी दिल्लीतून प्रथम बेल्जियमला आणि नंतर अमेरिकेला जाऊ शकणार होतो. काठमांडूहून निघण्याआधी गतजीवनाची ओढ उत्पन्न करणाऱ्या भावनेने मी स्वयंभूनाथाला भेट दिली. त्या भाताच्या शेताकडे मी न्याहाळले, जेथे माझे आणि गॅरीचे पुनर्मिलन झाले होते. माझ्या या जुन्या मित्राची मला तीव्र आठवण झाली. आमचे मार्ग अलग झाल्यानंतर माझ्या जीवनात अनेक नाट्यपूर्ण घटना घडल्या होत्या आणि मला त्या सर्व त्याला सांगायच्या होत्या. मी अजूनही बेघर भटक्याचे जीवन जगत होतो. तोसुद्धा असाच असेल काय? आमची पुन्हा भेट होण्यासाठी एखादा चमत्कारच व्हायला हवा होता. बागमती नदीच्या किनाऱ्यावरून भटकंती करीत मी पशुपतीनाथला गेलो. नदीकिनारी चंद्रप्रकाशात वर्षापूर्वी विराहाने ढाळलेल्या अश्रूंची आणि त्या रात्रीपासून प्राप्त झालेल्या अनेक आशीर्वादांची मला आठवण झाली. सकाळी मी निरोप घेतला. एकाकी प्रवासी असा मी पोखरा दरीकडे जाणाऱ्या ट्रकच्या मागे बसलो. हा मार्ग भारताकडे जाणाऱ्या मार्गांपैकी सर्वात सुंदर मार्ग होता. हिमालयाच्या बर्फाच्छादित कड्यांनी ही दरी वेढलेली होती. नदीला लागूनच उंच अणकुचीदार कड्यावर एका लपलेल्या गुहेत राहण्यासाठी मला जागा मिळाली. त्यानंतरचे 7 दिवस पडावातून वल्हवून मी फिवाला तळ्याच्या मध्यावर सूर्यास्तापर्यंत ध्यानधारणा करीत असे. त्या आठवड्याभरात अधूनमधून दिसणारे शेतकरी किंवा कोळ्यांव्यतिरिक्त क्वचितच एखादा मनुष्य नजरेस पडायचा. 7व्या दिवशी म्हणजेच माझा नेपाळी व्हिसा संपण्याच्या 2 दिवस आधी मी हळुवारपणे पर्वत, नद्या आणि पाण्याशी बोललो. हे सुंदर पोखरा, मी तुझा निरोप घेतो. उद्या मला निघाले पाहिजे. किनाऱ्यापर्यंत आल्यानंतर मी वल्हे पाडावाजवळ ठेवले आणि दिवसाच्या अखेरच्या उजेडात शेतांमधून चालत निघालो. त्या निर्जन जंगलात जसा मी गर्द एकाकी रस्ता पार केला आणि माझ्या गुहेकडे जाणाऱ्या उतरणीवर चालू लागलो, तशी एक बस धक्के देत जवळून गेली. कड्यावरून खाली माझे पहिले पाऊल पडताच अचानक मला विचित्र ओरडण्याचा आवाज ऐकू आला. कुतूहलाने मी वळालो. साधारण 20 यार्ड अंतरावर बस क्षणभर थांबली आणि पुढे निघून गेली. वाढणाऱ्या अंधारातून एक विचित्र भूतासारखी आकृती घाईघाईने माझ्याकडे आली. माझ्यावर हल्ला होणार? मी पळावे का? जशी सावली आणखी जवळ आली, ती व्यक्ती कोण आहे याचा अंदाज घेण्यासाठी मी डोळ्यांना ताण दिला. पावलागणिक ती काळी आकृती अधिक स्पष्ट होत होती. तो असू शकतो का? अरे, हा तर गॅरी! मी हवेत झेप घेतली आणि त्याला भेटण्यासाठी वेगाने धावत गेलो. शब्दांपलीकडील कृतज्ञता आणि अत्यानंदाने भारावून आम्ही एकमेकांना आलिंगन दिले. एकाएकी आश्चर्याचा मोठा धक्का बसला. आम्ही केवळ इतकेच बोलू शकलो. ही देवाची इच्छा! गॅरीच्या मागून अंधारातून आणखी एक परिचित आकृती धावत येत होती. तो कोण असू शकतो? अशक्य. तो आमचा ब्रुकलिनमधील मित्र हॅकेट होता. याच हॅकेटच्या घरी गॅरीशी दूरध्वनीवर झालेल्या संभाषणानेच माझा मार्ग निश्चित केला होता. आम्ही आता युरोपला जाणार आहोत. हे ऐकून हॅकेटचे शब्द माझ्या कानात घुमू लागले. तो म्हणाला होता, माझे शब्द लक्षात ठेवा, स्वर्गात किंवा नरकात मी तुम्हाला शोधून काढीन. आणि खरंच समुद्र सपाटीपासून 24,000 फूट उंचीवर या हिमालयातील स्वर्गाप्रमाणे असलेल्या खोल दरीपर्यंत त्याने आमचा शोध घेतला होता. आता जवळजवळ 2 वर्षांनंतर नेपाळमधील या निर्जन पर्वताच्या उतारावर चांदण्यांखाली आम्ही तिघे संमोहित होऊन उभे होतो. त्या रात्री मी त्यांना माझ्याबरोबर राहण्याचे आमंत्रण दिले. तीव्र उतार उतरून माझ्या गुहेबाहेरील पठारापर्यंत मी पोहोचलो. तसे त्या दोघांनी माझे अनुकरण केले. आजूबाजूला काहीही नसलेल्या त्या मध्यवर्ती ठिकाणी उंच कड्याच्या भिंती असलेले माझे निवासस्थान म्हणजे ती प्राचीन गुहा पाहून माझे दोन्ही मित्र आश्चर्यचकित झाले. आम्ही सर्वजण जवळच असलेल्या खडकावर बसलो. आदरातिथ्य म्हणून पोह्याबरोबर झऱ्याचे पाणी आणि माझ्या उरलेल्या थोड्या व्रजरोट्या आणि गूळ मी त्यांना दिला. खाण्यासाठी ताटवाट्या नसल्याने त्यांनी डाव्या हाताच्या तळव्यावर रोट्या ठेवल्या आणि उजव्या हाताने खाल्ल्या. हातातील लाकडी पात्र खाली ठेवत गॅरी म्हणाला, गिरीभ्रमणासाठी आज सकाळीच आम्ही बसने काठमांडू सोडले. अजूनही त्याला पुनर्भेटीचे आश्चर्य वाटत होते. डोकं खाजवत तो पुढे म्हणाला, साधू का रिचर्ड, आता काय नाव आहे तुझे? काही लोक मला कृष्णदास म्हणतात. तर कृष्णदास, मी बसमध्ये झोपलो होतो आणि जसे मी डोळे उघडले तसा बसच्या पुढच्या दिव्यांचा प्रकाश एक क्षणभर तुझ्यावर पडला. तू कडा उतरत असतानाची एक झलक मला दिसली. बस थांबवण्यासाठी मी जोरात किंचाळलो आणि आजूबाजूला काहीही नसलेल्या या ठिकाणी मी उडी मारली. गॅरी मोठ्याने हसत म्हणाला, कुणीही यावर कधी विश्वास ठेवणार नाही. हॅकेट स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही. त्याने भांडे जमिनीवर ठेवत तो उद्गारला, मी याचा साक्षीदार आहे आणि तरीसुद्धा माझा विश्वास बसत नाही की. विचार करताना त्याचे डोळे चमकले. मला वाटतं तू बरोबर आहेस, देव असलाच पाहिजे. या आश्चर्याने आम्ही सगळेच स्तंभित झालो होतो. नदीपासून उंच या कड्याच्या थोड्या पुढे आलेल्या भागावरून दूरवर दरीत दिसणाऱ्या पर्वतांच्या सावल्या आम्ही स्वप्नासारख्या न्याहाळू लागलो. अखेर शांततेचा भंग करीत मी म्हणालो, मला सांगायला वाईट वाटते, उद्या सूर्योदयाच्या वेळी मला निघावं लागेल. अजूनही संपूर्ण चंद्रप्रकाशाने उजळून निघालेली रात्र आमच्या समोर होती. अतिशय दुष्कर बस प्रवासाने हॅकेट थकलेला होता, त्यामुळे जागे राहण्यासाठी धडपड करूनसुद्धा लगेचच तो झोपी गेला. या दरम्यान मी आणि गॅरीने एकमेकांचे अनुभव ऐकले. गॅरीने मला सांगितले की तो देखील कसा अनेक आश्रमांना आणि तीर्थस्थानांना भेटी देत साधूप्रमाणे राहिला होता आणि मी त्याला वृंदावनाबद्दल सांगितले. जेव्हा त्याने माझी सध्याची चमत्कारिक अवस्था जाणली तेव्हा तो मोठ्याने हसून म्हणाला, कृष्णदास, तुला कोण समजू शकतं? आता तुझ्या वडिलांनी पाठवलेले पैसे तुझ्याकडे आहेत आणि तरीही जंगलातील या गुहेत राहण्याचा पर्याय तू निवडतोस. खरंच आश्चर्य आहे. तो म्हणेपर्यंत मी देखील याचा विचार केला नव्हता. होय, मी मान्य केले. गॅरी, आता अनेक दिवस झाले, पैसे कसे खर्च करायचे हेच मी विसरलोय. विस्मयकारक अशा ठिकाणी नदीकिनाऱ्यावरील दरीकडे पाहत एकमेकांच्या जिज्ञासांचे अनेक अनुभव आणि साक्षात्कार आम्ही एकमेकांना सांगितले. संपूर्ण रात्रभर दरीपलीकडील पर्वतांवर विखुरलेला चंदेरी चंद्रप्रकाश आम्ही न्याहाळत होतो. वाहणाऱ्या नदीचा असंत खळखळाट दरीतून ऐकू येत होता. इतक्या वर्षांच्या कालावधीत माझ्या जीवनातील परिवर्तनांचा गॅरी साक्षीदार होता. लहानपणी आम्ही एकत्र खेळलो, शाळेत गेलो, संकटात सापडलो, तारुण्यात सामाजिक रूढींविरुद्ध बंड करून विरोधी संस्कृतीत प्रवेश केला. युरोपमध्ये अनेक नवीन ठिकाणच्या कलांचा आणि संस्कृतींचा आम्ही अभ्यास केला. माझ्या उत्कट आध्यात्मिक इच्छेने मला हळूहळू कसे घडवले हे त्याने पाहिले होते. माझ्या आंतरिक हाकेने मला अनेक ज्यू प्रार्थनागृहातील, मठातील आणि चर्चमधील प्रार्थनांमध्ये तसेच पर्वत आणि गुफांमधील ध्यानाकडे ओढत नेले. या सर्व ठिकाणी आम्ही एकत्रच प्रवास केला. क्रीटमधील गुफेपासून आंतरिक हाक आल्याने मी त्यामागे निघालो. एका वर्षानंतर नेपाळमधील भाताच्या शेतामध्ये त्याने मला अनेक योगी आणि लामांबरोबर राहून वैरागी जीवनामध्ये परिपक्व झालेल्या एका मुरब्बी संन्याशाच्या रूपात पाहिले. त्यावेळी मी अजूनही माझ्या मार्गाच्या माझ्या गुरूंच्या शोधात होतो. आज त्याने या त्याच्या जुन्या मित्राला भगवंतांनी प्रकट केलेल्या मार्गावर निष्ठेने स्थिर झालेले पाहिले. भगवंत मला माझ्या परमप्रिय आध्यात्मिक पित्याकडे श्रील प्रभुपादांकडे घेऊन आले आहेत. त्यांच्या कृपेनेच माझ्या श्रद्धेला आणि प्रेमाला आकर्षित केले. आता पूर्णपणे समर्पित अंतःकरणापासून मी नम्रता, कृष्णांप्रती प्रेम प्राप्त व्हावे आणि मानव समाजाप्रती प्रामाणिक सेवेची भावना वृद्धिंगत व्हावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. सूर्योदय झाला तसा गॅरीच्या गालावरून अश्रूचा एक थेंब ओघळून त्याच्या दाढीवर पडला. तो म्हणाला, बंधू, मला खूप आनंद होतोय. भगवंतांनी तुझ्या प्रार्थना ऐकल्या. गॅरी हसला. हा खूपच आश्चर्यकारक प्रवास झाला आहे. मी डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला. आता पुन्हा एकदा निरोप घेण्याची वेळ आली होती. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसन्न मुद्रेने मी वळालो आणि रस्त्याकडे जाणारा कडा चढू लागलो. ब्रदर, गॅरीने हाक मारली. पर्वत कड्यावरून आधारासाठी मी एका खडकाला घट्ट पकडले आणि खाली गॅरीकडे पाहिले. हरपलेल्या भावना त्याच्या चेहऱ्यावर उमटल्या. डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. दाढी कुरवाळत तो मोठ्याने ओरडला, मी विचार करतोय पुन्हा आपली भेट कधी होईल का? ज्यांनी मला आश्रय दिला होता त्या हिमालयातील गुफांकडे मी पाहिले. नदीचे मोहून टाकणारे गीत ऐकले. कृतज्ञतेच्या अश्रूंनी मी गॅरीला मोठ्याने म्हणालो, जर आपण आपली अंतर्मनाची हाक ऐकली तर मला खात्री आहे आपण नक्की भेटू. नवी दिल्लीच्या विमानतळावरून एस्टन बेल्जियमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात मी बसलो. काखेभोवती अडकवलेली एक कापडी पिशवी, एक पितळी भिक्षापात्र आणि संन्याशाचा वेश हे विमानातील परदेशी प्रवाशांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक विचित्र दृश्य होते. इकॉनॉमी क्लासमध्ये माझ्या शेजारी बसलेला आयरिश प्रवासी एका पाठोपाठ एक सिगारेटी ओढत होता. त्या धुराने माझे डोळे जळजळले, श्वास गुदमरला, पण त्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला त्याबद्दल काहीच वाटले नसल्याचे जाणवले. पश्चिमेकडे माघारी जाण्याच्या आव्हानाला आता सुरुवात झाली होती. गरम जेवण वाढणाऱ्या एअर होस्टेसना पाहून मला एकदम आठवण झाली, माझ्या पिशवीत एक अमूल्य खजिना आहे जो या विमान प्रवासाला एका सुखद आध्यात्मिक वातावरणात परावर्तित करू शकतो. तो म्हणजे माझ्या प्रिय बंधूने आसिमने मला भेट दिलेल्या व्रजरोट्या आणि गूळ. त्या शिळ्या आणि कडक झाल्या असल्या तरी माझ्यासाठी अतिशय तृप्ती देणाऱ्या होत्या. 35,000 फूट उंच आकाशात माझ्या आध्यात्मिक घराच्या आठवणीने मी त्यांना न्याहाळले आणि आनंदाने व्रजरोटी गुळाचा आस्वाद घेतला. बेल्जियममधून मी हिचाईक करीत हॉलंडमधील आमच्या पहिल्या मित्रांना भेटण्यासाठी गेलो. मला आणि गॅरीला ते युरोपमध्ये भेटले होते. अपकुडमधील कोस्मोसच्या घरी गेल्यावर मला त्याच्या आईकडून समजले की तो आता ॲम्स्टरडॅममध्ये राहतो. मी त्याच्या राहत्या इमारतीमध्ये आलो. अनपेक्षितपणे आल्याचे पाहून कोस्मोस, चूच आणि त्याच्या मित्रांनी उत्साहाने स्वागत करण्यासाठी दरवाजाकडे धाव घेतली. आतमध्ये रॉक अँड रोल संगीत मोठ्याने सुरू होते. काहींनी मद्यपान तर इतरांनी चरसचे सेवन केले होते. धुराने भरलेल्या त्या खोलीत स्त्री पुरुष बेधुंद आलिंगन देत पडलेले मी पाहिले. अस्वस्थतेमुळे माझे हृदय खोल गर्तेत बुडत होते. अगदी 2 दिवसांपूर्वी मी भारतातील पवित्र वनांमध्ये साधूंच्या संगतीत राहत होतो आणि आता जपमाळ आणि भिक्षापात्रासहित साधूच्या वेशातील मी या लोकांमध्ये उभा होतो. माझी दिशाभूल झाली होती. मी विचार केला, माझ्या प्रिय मित्रांना काय झाले आहे? मग कॅनॉट सर्कसमध्ये शॉनबरोबर झालेल्या भेटीची मला आठवण झाली. खरा प्रश्न आहे, माझ्यात काय बदल झाला आहे? काही तास मी त्यांच्याशी बोललो आणि विनम्रपणे त्यांना निरोप दिला. ॲम्स्टरडॅमच्या रस्त्यावर प्रवेश करताच संपूर्ण वातावरण मला परके वाटले. लोकांचा पोशाख, त्यांचे एकमेकांशी असणारे वागणे एकदम विचित्र वाटले. संध्याकाळ झाली म्हणून मी तरुणांच्या वसतिगृहात गेलो. तेथील सार्वजनिक खोलीत एका बंकचा खालील पलंग मला देण्यात आला. मी विचार केला, कदाचित बिछाण्यावर शांतपणे जितका वेळ झोपेन तितके या बदलाशी माझे मन जुळून घेऊ शकेन. एक दिवस आधी मी पवित्र नदी किनाऱ्यावरील एका शांत तीर्थस्थळी होतो आणि आता ॲम्स्टरडॅममध्ये. प्रवासाच्या थकव्याने मी गाढ झोपेच्या अधीन झालो. अचानकपणे रात्रीच्या अंधारात माझा पलंग हलू लागला. हा भूकंप तर नाही ना, मला आश्चर्य वाटले. कणण्याचा आवाज येऊ लागला. मग समजले की वर एका काम क्रीडा करणाऱ्या तरुण तरुणीचा तो आवाज होता. अशा सांस्कृतिक तडजोडीसाठी खरंच मी तयार नव्हतो. मी कुठे आहे? मी इथे का आहे? पवित्र नदी किनाऱ्यावरील माझी झोपण्याची जागा कोठे आहे? मी त्या वसतीगृहाबाहेर तात्काळ पडलो आणि रात्र संपेपर्यंत रस्त्यावर भटकत राहिलो. सकाळ झाल्यावर एका छोट्या बागेत माझ्या उर्वरित व्रजरोट्या आणि गुळ खाल्ला. दुपारी मी आईवडिलांना एक पत्र लिहिले. त्यात लिहिले की मी लगेच घरी येणार नाही, कारण पाश्चात्य जगाशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी मला आणखी थोडा वेळ लागेल. पुन्हा ॲम्स्टरडॅममध्ये मी शेंगदाणे दह्यात बुडवून खाल्ले. पश्चिमेकडे शाकाहारी कसे राहावे हे मला ठाऊक नव्हते, परंतु हा साधा आहार मला खूपच आवडला. एके रात्री मी कॉस्मॉसला भेट दिली. कॉस्मॉस एक नाईट क्लब होता. याच ठिकाणी मुंडन केलेली आणि शेंडी असणारी अशी विचित्र दिसणारी व्यक्ती मला आधी भेटली होती. त्यांनी माझ्या ओंजळीत पळीभर पातळसे फ्रूट सॅलड ओतले होते आणि तेच श्यामसुंदर पुन्हा मुंबईमध्ये भेटले, माझे प्रिय मित्र झाले. मला याचे आश्चर्य वाटले की जीवनातील वळणांचे आणि घडामोडींचे एक वर्तुळ मी पूर्ण करीत आहे. तेव्हा शनिवारी रात्रीचे साधारण 11 वाजले होते. चालत चालत मी अनावधानाने एका मुख्य रस्त्यावर आलो. तिथे दंगामस्ती करणारे शेकडो अमेरिकन खलाशी आणि चमकणारे नियॉनचे दिवे होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डिस्कोथेक, बार, पब्ज, नाईट क्लब आणि वेश्याग्रहे होती. सर्वत्र नाच गाण्यांचा आवाज, दारूचा दर्प आणि शिजणाऱ्या मांसाचा वास पसरला होता. माझ्या अंगावर अजूनही साधूचा पोशाख होता. त्याचवेळी सुगंधी द्रव्याचा मारा करून डोळ्यांना मस्कारा लावून आणि लिपस्टिकने चमकणारे लाल ओठ असलेल्या एका वेश्येने माझा हात पकडला. ती मला खेचू लागली. मी तिचा प्रतिकार केला. मी एकदाचा सुटलो. पुढे नशेधुंद खलाशांच्या एका जमावाने मला वेढले. ते किंचाळले, काय विचित्र माणूस आहेस तू, आणि पुढे मागे करीत एक दुसऱ्याच्या अंगावर मला ढकलू लागले. एकाने माझ्या छातीत जोरात ढिवसले तर दुसरा मोठ्याने हसू लागला. हे मित्रा, घे, थोडं घे, असे म्हणून एकाने थंड बियर माझ्या डोक्यावर ओतली. अरे रे, मी कोणत्या ग्रहावर आलोय? अखेर त्यांनी मला सोडले. या निरर्थक लूटमारी करीत जगणाऱ्या लोकांबरोबर मी कोणत्या जंगलात फिरत आहे? वास्तविक हिमालयातील साप, बिबटे आणि हत्तींपेक्षाही माझ्या मनाला आता जास्त दहशत बसली होती. मी हताश होऊन शहरात फिरत फिरत एका अरुंद गल्लीत रेड लाईट भागात येऊन पोहोचलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेश्याग्रहे होती. अनेक उंदीर अंधारात लगबगीने पळताना दिसले. आकर्षक खिडक्यांमधून अंगावरील कमी कपडे बाजूला सारून आपले अंग दाखवित वेश्या गिराईकांना त्यांच्याकडे येण्यासाठी प्रवृत्त करीत होत्या. एका दुकानावर मोठ्या अक्षरात पाटी दिसली, सेक्स शॉप. सेक्स शॉपच्या डाव्या बाजूला एका गॅरेजचा दरवाजा होता. त्यावर एक लहान दरवाजा काढलेला होता. त्यावर पाटी वाचली, राधा कृष्ण टेम्पल. खरंच हे मंदिर असू शकते? मी दरवाजात ठोठावला. तो उघडत एक भक्त हसत मुखाने म्हणाला, या, कृपया आत या आणि अगदी घरच्यासारखे समजा. स्नान उरकल्यानंतर मन स्थिर स्थावर होण्यासाठी मी खाली बसलो. सुमधूर आध्यात्मिक संगीत हळुवारपणे लावले होते. आध्यात्मिक कलांनी युक्त वृंदावनातील राधाकृष्णांच्या चित्रांनी भिंती सजल्या होत्या. कस्तुरीच्या धुपाचा सुवास हवेत पसरला होता. थोडं गरम दूध घ्या, तो भक्त म्हणाला. वाफाळणाऱ्या दुधाला केळी आणि वेलदोड्याचा गंध येत होता. सुटकेचा निश्वास सोडीत मी सभोवताली पाहिले. एका मोठ्या वाळवंटातून बाहेर पडून वाळवंटातील हिरवळीत आल्याप्रमाणे मला वाटले. नंतर भिंतीवरील मी श्रील प्रभुपादांचे एक चित्र पाहिले. सौम्यपणे हसून ते पुन्हा एकदा माझे घरी स्वागत करीत आहेत असे वाटले. काही वर्षांपूर्वी एका मालवाहू जहाजातून भारतातून येथे आल्याबद्दल मी कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले. त्यांच्याच प्रयत्नांचे फळ म्हणून आज जगभर अशी शेकडो आश्रयस्थाने कार्यरत आहेत. ॲम्स्टरडॅमहून मी लंडनला गेलो. ब्रिटिश संग्रहालयाच्या शेजारच्या आश्रमात मी काही काळ व्यतीत केला आणि नंतर न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात चढलो. अमेरिकेच्या इमिग्रेशन टेबलपाशी पोचल्यानंतर एका स्त्री अधिकाऱ्याने माझे स्वागत केले. तिने माझ्या पासपोर्टच्या प्रत्येक पानाची तपासणी केली आणि फोनवरून कोणाला तरी बोलावले. कोणत्या तरी पानावर तिने शिक्का मारला. मी पुढे चालू लागलो तशा सुटाबुटातील दोन बलाढ्य व्यक्ती अगदी माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी माझा पासपोर्ट जप्त केला. आम्ही फेडरल एजंट विशेष पोलीस आहोत, आमच्याबरोबर चल. त्यांनी मला एका खाजगी खोलीत नेले. त्यांनी मला बंदिवान केले होते, गुडघ्यावर बसण्यास सांगितले आणि एकटा म्हणाला, मादक द्रव्यांची अनधिकृतपणे अमेरिकेत आयात केल्याबद्दल तुला पकडण्यात आले आहे. तू स्वतःहून शरण आलास आणि आम्हाला सहकार्य केलेस तर तुझी शिक्षा कमी होईल. पण माझ्याकडे कोणती असे मादक द्रव्ये नाहीत, मी दीनपणे उत्तर दिले. आम्हाला नक्की माहिती आहे की ती तुझ्याकडेच आहेत. तू जमा कर नाहीतर आम्ही झडती घेऊ, लाकडी टेबलावर जोरात मूठ आपटत तो म्हणाला. मी तुला ताकीद देतो, उगाचच आम्हाला भडकवू नकोस. त्यांनी माझ्या संपूर्ण पिशवीची झडती घेतली. वृंदावनातील मातीने भरलेल्या छोट्या पिशव्यांचा माझा संग्रह पाहून ते आनंदित झाले. माझ्या चेहऱ्यासमोर पिशवी नाचवीत तो खेकसला. हे काय आहे, ही पवित्र तीर्थस्थळांमधील माती आहे. बोटांनी चोळून आणि वास घेऊन त्याने मातीची काळजीपूर्वक तपासणी केली. निराश होऊन त्याने पिशवी बंद केली आणि बाजूला ठेवली. एकाने माझ्या सर्वांगाची झडती घेतली. अचानक त्याचे डोळे चमकले. उत्साहाच्या भरात त्याने टाळी वाजवली. सापडलं, मला सापडलं, इथे आहे. माझ्या माकड हाडाजवळ त्याला काहीतरी हाताला लागलं. तो ओरडला, आणि हे काय आहे? ही माझी कॉपी नाही. साहजिकच त्यांनी आतापर्यंत साधूचे वस्त्र पाहिले नव्हते. चल कपडे काढ, त्यांनी आज्ञा केली. कौपीन सोडून मी सर्व काही काढले. ते काय आहे, एकजण जोरात ओरडला. चपापलेला प्रमुख ऑफिसर मला खिजवत म्हणाला, हे नक्कीच अंडरवेअर नाही. त्यांनी माझ्या कौपींची कसून तपासणी केली. नदी आणि डबक्यांमधील शेकडो स्नानाने ती मळली होती. चल चढव कपडे, मग औपचारिक नम्रपणा दाखवीत एकाने स्पष्टीकरण दिले की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळचे शिक्के माझ्या पासपोर्टवर असल्यामुळे मादक द्रव्य आयातीचा त्यांना संशय आला. त्याने क्षमा मागितली. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमा मागतो, पण कृपया समजून घ्या, अमेरिकेचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. पासपोर्ट हाती सुपूर्त करीत कार्यालयाच्या दारापर्यंत ते सोबत आले. मी पौगंडावस्थेतील विद्यार्थी असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत युरोप फिरायला जाण्यासाठी घर सोडले होते आणि आता 2 वर्षांनंतर प्राचीन आध्यात्मिक मार्गांचे अनुसरण करणारा संन्यासी बनून मी परतलो होतो. दरम्यानच्या काळात माझ्या कुटुंबाने आमचे हायलँड पार्कमधील घर विकून मियामीच्या किनाऱ्यावर फ्लोरिडामध्ये घर विकत घेतले होते. JF केनेडी विमानतळापासून देशांतर्गत विमानसेवेने मी मायामीला पोचलो. माझे वडील पाय मोडलेल्या अवस्थेत कुबड्या घेऊन माझ्या लॅरी या लहान भावाबरोबर मला घेण्यासाठी विमानतळावर आले होते. माझ्याजवळ एक जुनी कापडी पिशवी आणि एक पितळी भिक्षापात्र एवढेच सामान होते. डोळे बंद करून जमिनीवर ध्यान करीत असताना त्यांनी मला पाहिले. भावना अतिरेकाने त्यांचा कंठ दाटून आला. ते एकदम ओरडले, मी देवाचा आभारी आहे, मुला तू अखेर घरी परतलास. त्यांना पाहताच मी झेपावलो. मला कुशीत घेत त्यांनी घट्ट मिठी मारली. तसे त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी सुस्कारा सोडला. जणू काही एवढ्या वर्षांचे दुःख अखेर दूर झाले होते. 17 वर्षांचा झालेला माझा छोटा भाऊ लॅरी एकदम रोमांचित झाला आणि खुलला. बंधुप्रेमाने आम्ही एकमेकांना आलिंगन दिले. घरी परतून आलेल्या एखाद्या नायकाप्रमाणे तो मला प्रेमाने न्याहाळून पाहू लागला. आम्ही आमच्या नव्या घरात प्रवेश केला. तशी माझी आई धावत दरवाजापाशी आली आणि रडू लागली. रिचर्ड, आम्हाला तुझी किती आठवण येत होती. मला मिठी मारीत माझ्या कपाळाचे चुंबन घेत तिने ढाळलेले अश्रू मी कधीच विसरणार नाही. तू किती बारीक झाला आहेस, तिने बोलणे पुढे सुरू ठेवले. बघ बघ, फक्त तुझ्यासाठी मी शाकाहारी स्वयंपाक शिकत आहे. स्वयंपाकघराच्या ओट्यावर शाकाहारी स्वयंपाकाच्या पुस्तकाचे एक छोटे वाचनालयच मला दिसले. केवळ मला आनंदी करण्यासाठी तिने त्वरेने सूप, सॅलड, सुकी भाजी, रस्सा भाजी, भात आणि ॲपल स्ट्रुडल असे पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी बनवले होते. फोन वाजला. माझे स्वागत करण्यासाठी ॲरिझोना महाविद्यालयात शिकणारा माझा मोठा भाऊ मार्टी याचा तो फोन होता. मला खुश ठेवण्यासाठी माझे आई वडील शक्य ते सर्व काही करीत होते. ते आनंदी झालेले पाहून मी भारावून गेलो. माझी निवड माझ्यासाठी जेवढी अवघड होती तेवढीच त्यांच्यासाठीही अवघड बनत होती. माझा जीवन जगण्याचा मार्ग समजून घेण्यासाठी आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी ते झुंजत होते. पवित्र मानलेल्या माझ्या आदर्शांना धरूनही त्यांच्याबद्दल असलेले माझे प्रेम व्यक्त करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आमचे जीवन एकमेकांपासून खूप वेगळे होते, तरी एकमेकांप्रती आदर आणि स्नेह प्रमुख होते. भगवत भक्तीच्या साधना या माध्यमातून मी शिकत होतो या जगातील नाती जतन करण्यासाठी खूप क्षमाशीलता, सहिष्णुता, सहनशीलता, कृतज्ञता आणि नम्रता या गोष्टींची आवश्यकता आहे. अनेक भिन्नता असून इतरांचा आहे तसा स्वीकार करणे हा नम्रतेमधील एक आवश्यक सद्गुण आहे. मी पुन्हा विचार केला की इतरांबद्दल मत बनविण्याची ही वृत्ती बऱ्याच वेळा असुरक्षितता, अपरिपक्वता किंवा स्वार्थीपणाचे लक्षण कशी आहे आणि या स्तराच्या वर येण्याची मी उत्कट इच्छा केली. प्रत्येक जण भगवंतांचे अपत्य आहे. भगवंत आपल्या सर्व अपत्यांवर प्रेम करतात. आपणाला भगवंतावर प्रेम करायची इच्छा असेल तर ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करण्यास आपण शिकलेच पाहिजे. मी फार काळ घरी राहणार नाही याची प्रत्येकाला जाणीव होती. आईने माझी व्यवस्था एका सुंदर खोलीत केली असली तरी देखील मी आमच्या 5व्या मजल्यावरील घरासमोर असलेल्या सिमेंटच्या फरशीवर झोपणे पसंत केले. सूर्योदयापूर्वीच्या शांत वेळी मला खिडकीतून रिकाम्या पोहण्याच्या तलावासमोरील वाऱ्याच्या मंद झुळकेत हलणारे निलगिरी आणि माड वृक्ष दिसले. मी ध्यानक्रिया आरंभ करताच काही अंतरावरून हळुवारपणे गायलेले समुद्राचे गीत मला ऐकू आले. बघता बघता ती जागा माझ्या आवडत्या गंगेवरील खडकात परिवर्तित झाली. नदीने प्रदान केलेल्या दिव्य मंत्राचा जप करताना गंगादेवी संथपणे याच समोरील सागराला भेटत होती असे दृश्य माझ्या अंतःचक्षूंना दिसले. मला शब्दात वर्णन करता येत नव्हते, परंतु खात्री वाटत होती की वृंदावन धाम, माझे पूज्य गुरुदेव आणि माझे प्रिय भगवंत माझ्यासमोर उपस्थित आहेत. सागराच्या खऱ्या हवेत मी दीर्घश्वास घेतला. त्यावेळी एक कृतज्ञतेची भावना मनात उफाळून आली. मी मनातच हसलो, हात जोडले आणि पुटपुटलो. खरोखर हा एक अविश्वसनीय प्रवास होता. तुम्ही माझ्या सर्व प्रार्थना ऐकल्या. मी जगाच्या पाठीवर कुठेही का असेना, मी तुमचे स्मरण करता क्षणी स्वगृही असल्याची जाणीव होते.